सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवत वर्गामध्ये. तर नवव्या स्कंदातला हा सूर्यवंशाचं वर्णन चालू आहे आणि इथं सूर्यवंश वर्णन संपतंय आणि लवकरच चंद्रवंश, ज्या वंशामध्ये साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात त्यांचं वर्णन लवकरच काही दिवसानंतर दहावा स्कंद चालू होईल. जे भक्त आतुरतेने वाट पाहतात कृष्णलीलेची. तर इश्वाकूचा पुत्र निमी यांनी यज्ञ सत्र आरंभ केला आणि वशिष्ठांना ऋत्विज होण्याची विनंती केली, पण त्यांनी अगोदरच इंद्राला शब्द दिला होता तिकडे जाण्याचा, त्यामुळे ते तिकडे गेले. त्यांनी सांगितलं तू प्रतीक्षा कर, पण त्यांनी विचार केला जीवन क्षणभंगूर आहे, आत्मसाक्षात्कार करायचा आहे, मी कस काय वाट पाहू शकतो. म्हणून त्यांनी यज्ञाचरणास प्रारंभ केला आणि इंद्रयज्ञ समाप्त झाल्यावर जेव्हा वशिष्ठ मुनी परत आले त्यांनी पाहिले की यांनी माझ्या आज्ञाभंग केली. लगेच त्यांनी शाप दिला, तुझ्या भौतिक देहाचे त्वरित पतन होवो. यांनी विचार केला की कुठला अपराध माझ्याकडनं घडला नाही आणि अनावश्यक शाप दिल्यामुळे निमिराजानेही त्यांना शाप देत म्हटले की इंद्राकडून दक्षिणा घेऊन आलाय, तुमच्या लोभामुळे तुमचा धर्म नष्ट झालाय, म्हणून तुमच्याही देहाचा मृत्यू होईल असा त्यांनी शाप दिला. आणि मग पुढं आध्यात्मिक ज्ञानात पारंगत असणाऱ्या निमिराजाने देह त्यागला आणि वशिष्ठानेही देह टाकला. पुढे उर्वशीला पाहून मित्र वरुण यांचे वीर्यस्खलन झाले, वशिष्ठांचा पुन्हा जन्म झाला आणि आता यज्ञ चालू असताना निमिराजाने सोडलेला देह सुगंधी द्रव्य ठेवलाय आणि साधू संतांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली देवांना की तुम्ही ह्या निमिराजाचा देह परत द्या, त्यांना जिवंत करा शक्य असेल तर. तिथं आचार्य तात्पर्य छान लिहितात, ते म्हणतात की कारण देवतांना आध्यात्मिक शरीर देणं हे देवतांच्या हातात नाही, आध्यात्मिक दिव्य वैकुंठाचं, म्हणून त्यांनी त्यांच्या ती इच्छा त्यांची पुरी करू शकली नाहीत, पण त्यांनी भौतिक ऋषींच्या विनंतीला त्यांनी होकार दिला आणि देहबंधनात त्यांची राहण्याची इच्छा नव्हती. ज्यावेळेस ऋषीमुनींनी अशी विनंती केली तेव्हा राजा निमी म्हणाले की मला या देहबंधनात राहण्याची इच्छा नाहीये, कारण हा देह कसा आहे नेहमी भयाचं कारण आहे, पण जो भगवत भक्तीमध्ये संलग्न आहे भजंती चरणांबुज मुनयो हरिमेधसा तो या देहाचा पूर्णपणे लाभ घेतात, कारण या देहापासून सुख दुःख शोक भय ह्या सर्व गोष्टी नेहमीच असतात. ज्याप्रमाणे माशाला पाण्यामध्ये भय असतं, नेहमीच भय असतं, त्याचप्रकारे विश्वात ह्या देहालाही सगळीकडनं भय असतं. आणि अशा प्रकारे असं वर्णन करत पुढं देव म्हणतात शरीर निमिराजाला शरीर धारण न करताच जगू दे, त्याला दिव्य देहात पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचा पार्षद म्हणून राहू दे, तसेच त्याला स्वतःच्या इच्छेनुसार देहधारी जीवांसमोर प्रकट अथवा प्रकट होण्याची शक्ती लाभू दे असं देवताने त्यांना सांगितलं. आणि मग पुढं ऋषींनी जाणलं होतं की अराजकतेमुळे राजा नसेल तर अराजकतेचं प्रजेवरती संकट येत असतं, म्हणून त्यांनी यांच्या देहाचं मंथन केलं आणि एक पुत्र उत्पन्न केला की ज्याचं नाव आपण पाहिलं याच्यामध्ये वैदेह. विदेह म्हणजे ज्याला देह नाही, वैदेह म्हणजे तिच्या पुत्राचं नाव मंथन केल्यामुळे. तर अशा प्रकारचे पुत्र पूर्वी उत्पन्न व्हायचे. वेन राजाचा पण जन्म असा झाला होता, अंग महाराजांच्या शरीराचं मंथन करून अंग त्यांच्या देहाचं मंथन करून वेन राजाचा तो खल निघाला, पण हे साधू वृत्तीचे निघाले पुढे. तर रूपादित्य तात्पर्यामध्ये खूप छान एक आपल्याला एक संदेश देतात की भौतिक प्रपंचाला द्वैत आणि द्वंद्व असेही म्हटले आहे, चैत्र चरितामृत मध्ये सांगितलंय, द्वैत भद्रा भद्र ज्ञान सब मनोधर्म, यही भाल यही मंद यही सब मनभ्रम, हे चांगलं हे वाईट हे सगळं मनाचा भ्रम आहे. तर आपण बघू की कशा प्रकारे हा संसार जो आहे एका स्वप्नाप्रमाणे, याच्यामध्ये सत्य काही नाहीये. कारण संसारात जगत असताना खूप व्याप असतो, खूप संकट असतात, म्हणून साधू संतांना म्हणावं लागतं संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या अंगी खूप व्यसन येतो, तंबाखू गुटखा सिगरेट सुटतील पण कदाचित, पण या संसारचं व्यसन सुटणं त्याला एका शुद्ध साधू संघाचीच गरज आहे की जो हृदयातल्या गाठी कट करतो. खोलत नाही साधू कधी गाठी, साधूला खोलणं माहीत नाही तो कट करत असतो. म्हणून कधी कधी साधूच्या संघामध्ये आल्यानंतर साधूची कठोर वाणी हृदयाला अशी अतिशय वेदनादायक ठरते, साधूचे ते शब्द आणि नकोसे वाटतात. त्यामुळं ज्यांची सुकृती कमी आहे ते जास्त काळ सत्संगामध्ये बसू शकत नाही, लगेच निघून जातात. अनंत जन्मी पुण्य केलेस तव तर तुहा देह पावसी, अनेक जन्माच्या पुण्याच्या राशी एकत्र केल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाळा तुला आता हा देह भेटलाय आणि तू काय करतोयस या देहाचं, संसारात रमलायस, रमू नको, संसार अतिशय भयानक आहे. शास्त्रामध्ये वर्णन येत की तत्वदर्शी मुनींनी असं सांगितलंय की दानाला वितरण म्हटलंय आणि वितरणाच्या प्रभावानेच मनुष्य सुखरूप वैतरणी नावाची नदी पार करतो जो दान देतो. म्हणून संसारात असताना आपल्याला ह्या शास्त्राचे काही नियम असतात, त्या नियमांचं कठोरतेने पालन करणं आवश्यक आहे, स्टॅट्युटरी कंपल्सरी आहे, नो एक्सक्यूज. ट्रॅफिकचा नियम तोडल्यानंतर ज्यावेळेस पकडतात पोलीस त्यावेळेस मी म्हणू शकत नाही, अरे मला माहितीच नव्हतं लाल असल्यावर थांबायचं, पिवळा असल्यावर स्लो करायचं, ग्रीन असल्यावर पळायचं, सगळं उलटं चालतं पण आपलं, तर असं तुम्ही एक्सक्यूज देऊ शकत नाही. पण मृत्यूनंतर, मृत्यूनंतर म्हणून आपण ज्या काही चुका जीवनभरात केल्या असतील त्याचं प्रायश्चित्त ह्या देह त्यागण्याच्या अगोदरच केलं पाहिजे. शास्त्र सांगतं जोपर्यंत देहामध्ये शक्ती आहे, प्राण आहे, इंद्रिय प्रबळ आहेत, शक्ती आहे, तोपर्यंत जोमाने भक्ती केली पाहिजे, रगडलं पाहिजे इंद्रियांना भक्तीमध्ये. एवढं ही इंद्रिय अशी आहेत, मशीनप्रमाणे हे शरीर आहे, या शरीरात काय मर्त्य शरीर आहे, मरणार आहे एक दिवशी, स्मशानात जाणार आहे, काय काय शरीरामध्ये काय नाहीये. म्हणून ह्याला भक्तीमध्ये घासल्यानंतर, भक्तीमध्ये लावल्या, भक्तीमध्ये लावणंच ह्या शरीराचा खऱ्या अर्थानं विनियोग आहे. नाहीतर कितीही पोसा या शरीराला, कितीही सांभाळा, शेवटी फळकट हा संसार आहे, फळकट हा संसार, येथे सार भगवंत, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान सावधान व्हा. शुभमंगल सावधान मध्ये आपल्याला माहिती आहे सावधान, आता सावधान हो बाबा, पुढे मोठा संसार चालू होणार आहे तुझा. त्यामुळं निषिद्ध, बघा शास्त्र सांगतं निषिद्ध स्त्रीसोबत जर एखाद्याने संघ केला तर तो पुढच्या जन्मी नपुंसक बनतो. कठीण शब्द आहे, ध्यानपूर्वक ऐका. पंक्तीत भेद करणारा तिरळा बनतो, अन्नाची चोरी करणारा उंदीर बनतो, पाण्याची चोरी करणारा चातक बनतो, विषाची चोरी करणारा विंचू बनतो, विष प्राशन करून मरणारा डोंगरात काळा सर्प बनतो. जो ब्राह्मण संध्यावंदन गायत्री इत्यादी करीत नाही, विसरतो, हृदयाने विशुद्ध हृदयाचा आहे, बाहेर सज्जनासारखा भासतो, तो पुढच्या जन्मी कान एकदम तो पुढच्या जन्मी बगळा बनतो. तर निमंत्रणाशिवाय भोजन पंगतीत बसल्यास तो कावळा होतो. सासू सासऱ्याची सतत भांडणारी स्त्री गोचिड बनते. पतीशी अवहेलना करणारी नारी डोक्यातली ऊ असते ना, ती बनते. तर भरपूर आहे काय, एक फक्त थोडा ट्रेलर सांगितलाय मी की ह्या संसारामध्ये कुणी एक्सक्यूज देऊ शकत नाही. कारण पहा, लाखो योनी भटकल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि त्यात द्विजत्वाची प्राप्ती तर अतिशय दुर्लभ. तीन जन्म असतात आपण पाहिलंय भागवतमध्ये. एक जे पित्याच्या वीर्यापासून जन्म होतो, दुसरा दीक्षा जेव्हा गुरु हरिनाम दीक्षा देतात, आणि तिसरा त्याची योग्यता पाहून पुढची जे भगवंताची सेवा करण्याची ब्राह्मण दीक्षा दिली जाते. असे तीन प्रकारचे जन्म सांगितले शास्त्रामध्ये. याच्यामध्ये द्विजत्वाची प्राप्ती अतिशय दुर्लभ आहे. ती मिळूनही जो धर्माचे पालन करीत नाही, केवळ इंद्रियांना सुख देण्यातच जीवन व्यतीत करतो, हाती आलेले अमृत त्याच्या प्रमादामुळे चुटकी शरशी समाप्त होते, तेव्हा यौवन संपल्यावर त्याच वृद्धावस्थेला प्राप्त झाल्यावर महाव्याधींनी व्याकुळ होऊन मृत्यू प्राप्त झाल्यासारखे महादुःखदायक नरकास तो प्राप्त होतो. ही कटू सत्यता आहे जीवनाची. म्हणून बघा, एक वेळेस वायूला बांधणे आकाशाचे तुकडे करणे, पाण्याच्या लाटांना मळण्याची कल्पना देखील भलेही लोक करू शकतील. ठीक आहे, ती कल्पना करू शकतात, पण मनुष्याच्या आयुष्याविषयी आस्था ठेवणे ठीक नाहीये, योग्य नाहीये. जो काळ संपूर्ण भूमंडळास दग्ध करू शकतो, मेरू पर्वताचे ठिकरे तुकडे तुकडे करू शकतो, समुद्राला कोरडे करू शकतो, त्याच्यापासून ह्या काळापासून हे शरीर कसं काय वाचल का? नाही वाचू शकत. पृथ्वी ते धैयते येनम मरुद्यापी विशीर्यते, शिष्य ते सागर जलम शरीरच का कथा. का कथा शरीराची काय कथा आहे? म्हणून संसार म्हणजे काय? संसार या शब्दाची व्याख्या खूप सुंदर भक्ती विनोद ठाकूर सांगतो. म्हणतात की बघा, संसार बंद दशा भाषांतर असून फक्त जीवाच्या दोन दशा असतात, एक मुक्त दशा, दुसरी संसार बद्ध दशा. जे भगवंताचे विशुद्ध भक्त आहेत ते मुक्त, शुद्ध भक्त ते मुक्त असतात, या मायेने बद्ध होत नाहीत. आणि मायेवर बद्ध झाल्यावरही कृष्णाच्या कृपेने ते मुक्त होऊ शकतात, त्यांना मुक्त जीव म्हटलंय. अशाला मुक्त दशा देखील म्हणतात. आणि जे जीव भगवान श्रीकृष्णापासून विमुख आहेत आणि मायेत मुक्त, मायेपासून मुक्त जीव चिन्मय असतात, कारण त्यांनी कृष्णाची दास्य सेवा पत्करलेली. पण जे जीव कृष्णापासून विमुख आहेत, अनादि काळापासून मायेमध्ये ग्रासलेले आहेत, त्यांना संसार बद्ध दशा म्हणतात. ते संसारामध्ये गुरफटलेले. म्हणून एक खूप छान आचार्य भक्तिनी ठाकूर भजनामध्ये सांगतात
जीव यदी हईलेना कृष्ण बहिर्मुख माया देवी तबे तारे जादिले न सुख।
जेव्हा जीव कृष्ण विमुख होतो लगेच माया त्याला पकडते आणि काय करते, संसाराचे भोग देते, घे भोग कर, आनंद कर, कृष्णाकड यायचं नाही। तिची ड्युटी आहे, ती करते, प्रामाणिकपणे करते ती तिची ड्युटी।
माया सुखे मते जीव श्री कृष्ण भुलीला सेई से अविद्या वशे अस्मिता जन्मीला।
मायामध्ये वश झालेला जीव अविद्येने ग्रास्त होतो आणि अस्मिता शरीराला सर्व काही मानतो, सत्य स्वीकारतो शरीराला, याला अस्मिता म्हटलंय। आणि मग पुढं ते सांगतात कसं राहायचं, मग ह्याच्यापासून मुक्त व्हायचं असेल तर
यता तथा वास करी जे जे वस्त्र परी सुलभ भोजन द्वारा देह रक्षा करी।
सुलभ भोजन द्वारा देहाची रक्षा करायची। आता थोडं कठीण जाईल पालन करायला, पण ज्यावेळेस साधक म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये नियम आले, तो बांधला गेला पाहिजे, टनाटन नियमाने बांधला गेला पाहिजे, त्याला सुट्टीच भेटली नाही पाहिजे। आता काय करू, लय बोर व्हायला लागले, अरे बोर व्हायला तो वेळ कुठे बोर व्हायला, असा नियमामध्ये बांधून राहिला पाहिजे तो, की त्याला हे झालं की ते झालं की हे झालं की ते पूर्ण पॅक। आता आम्हाला वाटलं नव्हतं, पण ऑनलाईन क्लासेसमुळे खरंच वेळ खूप पॅक चाललाय। तर असे टार्गेट समोर असले की मग माया पण विचार करते मला घुसायला वेळच देत नाही याच्या जीवनामध्ये, चान्सच देत नाही कुठं, कारण खूप गरजेचं आहे एका साधक स्तरावरती। जोपर्यंत तो व्यस्त राहत नाही ना, मग माया त्याला व्यस्त करते। आपण स्वतः कृष्ण कृपेने गुरुकृपेने व्यस्त राहिलेलं बरं, मायेने व्यस्त केलेलं ते एवढंच योग्य नाही आपल्यासाठी, नाही का, ती फरफटत घेऊन जाईन आपल्याला। त्यामुळं
से संबंध नाही यार वृथा जन्म गेल तार से पशु बड दुराचार अहंकार मतहैया नीताय पद पासरिया असत्य रे सत्य करी मानी।
या संसारात काय करतो आपण, असत्याला सत्य मानतो आणि सत्याला असत्य मानतो, म्हणून तर भ्रमात पडतोय। संसारामध्ये एवढे संबंध जोडलेत आपण की त्याच्यामुळं आपला जन वृथा गेलाय। सई पशु बडा दुराचार, दुराचार आहे, अरे संबंध जशाची निताई पद कमल कोटी चंद्र सुशीतल येई छाया जगत जुडाय, अशा निताईच्या चरण कमलाशी कधी गोडी निर्माण नाही केली, कधी जोडला गेला नाही। त्यामुळं त्या संसारात पडून देखील एवढी कटुताचा अनुभव घेऊन देखील संसार सुटत नाहीये। का सुटत नाहीये, कारण अनादि काळापासून हिचे संस्कार खूप मजबूत आहेत मनावरती, त्याचे इम्प्रेशन्स, आणि ते काढणं एवढं सोपं नाही। एक महत्पुरुष, एक महत सान्निध्य, एक शुद्ध वैष्णव ज्यावेळेस येतो त्याच्या सान्निध्यामध्ये येऊन त्याच्या वाणीचं श्रवण करून नियमामध्ये प्रामाणिकपणे पालन करून असं जेव्हा करू तेव्हा हे बंधन तुटू शकतं, नाहीतर खूप कठीण आहे संसार। बघा, एक विवेक रहित, एक संसारामध्ये दोन प्रकारचे विवेक आहेत, एक दोन प्रकारे लोक असतात, एक विवेक रहित आणि दुसरा विवेकयुक्त। काही लोक एकास विषयी आणि दुसऱ्यास मुमुक्षु म्हणतात, जे विवेकयुक्त आहेत त्यांना मुमुक्षु म्हणतात। मुमुक्ष याचा शब्द याचा अर्थ असा की निर्भेद ब्रह्मज्ञानी असा मुमुक्षाचा अर्थ समजू नये. तर जे संसाराच्या दुःखांना कंटाळून आत्मतत्वाचे अनुसंधान करतात त्यांना शास्त्रांमध्ये मुमुक्षु म्हटले गेले. संसाराला कंटाळले आणि आता काय केलंय, आत्मतत्वाचे अनुसंधान करतात. म्हणतात ना कधी कधी काही लोक भेटतात तर त्यांचे अनुभव असतात की खूप वैतागला आता घरी, कंपनीत बॉस आणि घरची कटकट, इथं जरा बरं वाटतं, एवढे सुंदर छान व्हायब्रेशन्स असतात तुमच्या इथं, तर म्हणून मग तेव्हा त्यांचे अनुसंधान ते इथं येऊन करतात. असे खूप लोक आहेत आपण बघू शकतो. मग शास्त्रामध्ये अशा लोकांना मुमुक्षू म्हटलंय. मुमुक्षेचा अर्थ मुक्तीची इच्छा करणारा. जेव्हा मुमुक्षू मुमुक्षेचा त्याग करून भगवत भजन करतो तेव्हा त्याच्या भजनास शुद्ध भक्त राहतो. म्हणून मायाबद्ध जीव जो आहे तो डोळ्यांनी रंगरूप सगळे पाहत असतो, कानांनी ऐकत असतो, डोळ्यांनी पाहत असतो रंगरूप, कानाने ऐकत असतो, नाकाने वास घेत असतो, त्वचेने स्पर्श करत असतो, जिभेने रसास्वादन करत असतो, आणि या पाच प्रकारच्या ज्ञानेंद्रियाद्वारे तो जड जगतात प्रविष्ट होऊन विषयांमध्ये आसक्त होतो. आसक्त आणि ते विषयांप्रती जितके आसक्त होत जातात तेवढे ते त्या प्राणनाद श्रीकृष्णांपासून दूर जातात, विमुख होतात. आणि यालाच म्हटलंय बहिर्मुख संसार. हा पॅरामीटर आहे. जेवढा संसारापासून जेवढं तुम्ही कृष्णाशी अटॅच होसाल, जेवढं कृष्णामध्ये मन लागल, आपोआप संसार तेवढा निघणार आहे. तुम्ही प्रयत्न नका करू मला संसार सोडायचा आहे, मला माझ्या तपस्याच्या बळावर काही गुण अर्जित करायचेत, कुठे वेळ घालवता तिकडं, एवढा पण वेळ नाही त्याच्यावर विचार करायचा. तर आपलं जास्तीत जास्त चिंतन जेव्हा कृष्णाकडे वाढल, भगवत भजनाकडे वाढल, जेवढा इकडे वेळ देऊ, इकडे मन रमल, आपोआप तेवढं मन या संसारातनं निघणार आहे. आपोआप असावे संसारी चित्त परब्रह्मी. संसारामध्ये असताना चित्त कुठे ठेवायचंय, परब्रह्मामध्ये. म्हणून आता काही सिरीज येते तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या, खूप सुंदर आहे जन्मापासून. तर काही मिनिटांमध्ये मी सांगतो, खूप सुंदर आहे. तर हा विषय आहे संसाराबद्दल. आणि कदाचितच कोणी तुकाराम महाराजांशिवाय असेल की जो संसाराबद्दल एवढे परखड शब्दामध्ये लोकांची त्यांनी सुनावणी केलेली, परखड शब्दामध्ये सांगून त्यांचे शब्द. तर क्षमा करायचे ऑनलाईन गृहस्थ ऐकत असतील त्यांना कदाचित थोडंसं टफ जाईल ऐकायला, पण पर्याय नाहीये. असेही काही जगामध्ये नाना प्रकारचे शब्द गाण्यावर पडत असतात, थोडी संतांची वाणी पोळी देत गाण्यावर, बघा काय म्हणतात ते, नाही का. तर पहिलं तर आपण प्रवास पाहू बालपणापासून म्हातारपर्यंत. खूप सुंदर प्रवास आहे, ध्यानपूर्वक ऐका. नाही लिहू नका. तर बघा, बालपणी ऐसे वर्ष गेली, 12 वर्ष अशी गेली. कशामध्ये गेली, मी आता अभंग वाचत नाही, खूप महत्वाचं असं वाटलं ते वाचतो कारण वेळ कमी. तर बालपणे वर्ष गेली 12 कशामध्ये, खेळता या पोरा नाना मते. आता कुठला खेळ त्या नाना पोरांचा, मुलांचा कुठला खेळ, विट्टू दांडू चेंडू लगोऱ्या याच्यामध्ये आणि एका बिकी मारा मारी का याच्यामध्ये. आता विट्टी दांडू हा तर खेळ आजकालच्या मुलांना, आम्हाला माहितीये, आम्ही शिवनगरी आमचं ग्राउंडच होत तिथं खेळायचं आम्ही विट्टी दांडू आपारपी विविध खेळ. नाही का आता कुठं म्हणजे माहिती पण नसतील, भावरा वगैरे बागांमध्ये फिरणं हे ते. तर हे लहानपणी गेलं आमचे पण अशीच वर्ष खेळण्यामध्ये. पुढं आता पबजी चालू झाले, बाहेर जायचंच नाही, सगळे मोबाईलवर गेले. तुका म्हणे असे बाळपण गेले, मग तारुण्य आले गर्व मूळ. आता तारुण्य बघा, तारुण्याचं वर्णन जबरदस्त केलंय. काय म्हणतात ते, तारुण्याच्या मध्ये न मणी कोणासी. तारुण्यामध्ये एक मध असतो, कोणाचं ऐकत नाही त्या मधामध्ये, सदा मुसमशी खुळ जायचा खुळा जायचा, कोणाचंच ऐकत नाही. ओठोनी वेठोनी बांधला मुंडासा, फिरत असे म्हैसा जनामध्ये नाही का. तर जे अगदी अव्वल रचलेली पसलेली आहेत भौतिक जगामध्ये, अशी ग्रस्त भौतिक लालसेने आणि इच्छांनी त्यांचं हे वर्णन आहे. कृष्ण भावनेमध्ये रमलेल्या सोज्वळ तारुणांचं हे वर्णन नाही, जे भौतिक जगात आहेत त्यांचं सांगतोय. हाती दीड पान वरतीचं मान, कायम वरती नाही तो सम्मान भली आंसी, कायम वरमान, कोणा खाली नम्र माहीत नाही नम्र होणं. श्वानाची या परे हिंडे दारोदार, पाहे परणारी पापदृष्टी. पापदृष्टी नेहमी परणारी वरती. तुका म्हणे ऐसा थोर हा गयाळी, करिता टवाळी जन्म गेला. टवाळी करता करता गेला जन्म, तारुण्य हे असं गेलं. आता पुढं म्हातारपणी, आपण सर्व पदार्पण स्वागत होणारच आहे सर्वांचं त्या स्टेजमध्ये, बघा काय सांगतात ते. पण एवढं खरंय, मी ऐकलं बऱ्याच प्रवचनामध्ये, तुम्ही पण ऐकलं असं, जो भगवत भजनामध्ये संलग्न आहे, प्रामाणिक भक्ती करतो ना, ह्या रूममधनं आतल्या रूममध्ये जाताना काही त्रास होतो का आपल्याला दरवाजा उघडा असल्यावर? अगदी तसंच मृत्यूच्या द्वारेतून भगवत धामामध्ये जाताना कुठला त्रास त्या भगवत भजन करणाऱ्या प्रामाणिक साधकाला कदापि होत नाही, हे त्रिवार सत्य लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये कुणी भेदबुद्धी आणू शकेल की आम्ही पाहतो काही भक्तांना कॅन्सर येते, ते भगवंत आणि भक्त त्यांच्यामध्ये काय तो कर्माचा लेखा जो काही आपण समजू शकत नाही. भगवंताला जर माहिती असेल की ह्याला कॅन्सर देऊन हा माझ्याकडे लवकर येऊ शकतो, याची चांगली भक्ती होऊ शकते, भगवंत त्याला कॅन्सर नसताना कॅन्सर देतील. आणि जर भगवंताना माहिती आहे की ह्याला कॅन्सर आला तर भक्तीतनं माझ्यापासून दूर होईल, भगवंत त्याला कॅन्सर देणार नाहीत. असं अद्भुत आदान प्रदान असतं एका भक्ताचं आणि भगवंताचं, आपण हे ओळखू शकत नाही आपल्या डोळ्यांनी, जाणू पण शकत नाही. तर्क तर कधीच करायचा नाही, तर्क केला तर आपण गर्तेमध्ये जाऊ. पहा म्हातारपण येते आता. म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावणी बैसे म्हातारपणी, खोबऱ्याची वाटी झाले असे मुख फिर गळत असे नाक श्लेष्मपुरी कायम वाहत असते श्लेष्मपुरी, बोलो जाता शब्द नयेची हा नीट, गडागडी कंठ कप भारी. घर घर कफ असतो ना, आता विमान उडणार आहे घर घर ज्यावेळेस आवाज येत असतो कफ. शेजारी म्हणतो मरेना का मेला, आणीला कंटाळा येणे आम्हा. शेजारचा माणूस म्हणतो मरत का नाही मिळाला, किती कंटाळा आणला येणे मला. तुका म्हणे आता सांडुनी सर्व काम, स्मरा राम राम क्षणोक्षणा. सगळं काम सांडा, सगळं सोडून द्या, पहिलं रामनाम घ्या, पहिलं हरिनाम घ्या. हरिनाम विना न जायते कर्ण शुद्धी, कर्णाची शुद्धी सुद्धा हरिनामाशिवाय होत नाहीये. आपण संस्कृती घोरा यन्नाम विवशे गृणन, तत्सद्दे विमुच्चे तद्भीती स्वयं भयम. जे भय मृत्यूचं सर्वांना भय आहे ना, म्हातारपणानंतर काय पुढचा टप्पा, मृत्यूच सगळ्यांना भय. पण ते भय एक जो मृत्यू भगवंताचं एक मूर्तिमान स्वरूप आहे, ते भय देखील भगवंतांना घाबरतं. म्हणून अशा भगवंत आपला प्रवेश कसा झाला या भौतिक जगामध्ये येत असताना, आपली एंट्री कशी झाली, अतिशय घृणास्पद. एक ज्यावेळेस बालकाचा जन्म होतो, जन्म झाल्यानंतर किडा कसा तरफडत असतो जमिनीवर नाही का, तसं घृणास्पद अवस्थेत आपण गर्भातनं बाहेर पडल्यानंतर तरफडत असतो. आणि जर त्या बाळाचा आवाज नाही आला तर डॉक्टर देते ठेवून खा आडकी, का तर ते रडलं पाहिजे, श्वासोच्छ्वास चालू झाला पाहिजे, नाहीतर असंच जाईल, आलंय असंच जाईल. म्हणून डॉक्टर एक फटका मारतो त्याला, कारण त्याचा श्वासोच्छ्वास चालू राहण्यासाठी. नाही रडला तरी रडवतो, ही आपली एंट्री. आता ज्याची एंट्रीच या भौतिक जगामध्ये अशी रडण्याची एवढी दुःखदायक आहे, थोडंसं चिंतन, थोडासा विचार करा, पुढं त्याचं कशी काय अपेक्षा करू शकतो की पुढचं जीवन हे सुखरूप आनंददायक असू शकेल? असू शकेल का हो? त्याचं प्रवेशद्वारच एवढं दुःखाने भरलंय, कसं काय पुढचा प्रवास हा सुखमय असू शकेल? भगवत भजन केलं तीच एक आशा आहे सुखमय जीवनाची. म्हणून स्त्रिया पुरत, स्त्रिया पुत्र कळत्र, हे सब हे तव मायावंत, शेवटीचा अंत नाही कोणी. यमाची हाती बांधून या देती, भूषणेही घेती काढून या. कुणावर विश्वास ठेवताय तुम्ही? नातलगांवर, संबंधींवर, जे सखी आहेत त्यांच्यावर? अहो, मेल्यानंतर अंगावरची भूषण देखील काढून घेतील. ऐसिया चोरांचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे, तुझी कास धरली भगवंता, तुझ्याशिवाय कोण सोडवणारे नाहीये. काही वेळा प्रश्न पडतो की कसं काय आपण यांना सोडू शकतो, किंवा आपल्यावर भरपूर काही कर्तव्य. पण जेव्हा प्रश्न येतो विष्णू भक्तीचा, जेव्हा प्रश्न येतो कृष्ण भक्तीचा, तेव्हा काय सांगतात साधू संत, तेव्हा शास्त्र काय सांगतं ऐका. जेने घडे नारायण अंतराय, होय बाप माय वर्जविती. जेव्हा नारायणांमध्ये जर अंतराय होत असल, मी दूर जात असल माझ्या भगवंतापासून, त्या मायबापांचा देखील त्याग करायला साधू संत सांगतात, शास्त्र सांगतं. कुठला तो श्लोक? गुरु न सस्यात, स्वजन न सस्यात, पिता न सस्यात, न मोचयत्य संपत्य मृत्यू. जे आश्रितांना मृत्यूच्या पलीकडे घेऊन जाऊ शकत नाही, अशांचा ते होऊ शकत नाही, ती पोस्ट ते घेऊ शकत नाही. येर पुत्र प्रिया पुत्र धना कोण लेखा, करी ती दुःख पात्र शत्रू. ज्यांना आपण समजतो पुत्र, माझे पिता, आई, जे काही, तेच तर खरे दुःख आहे. का? तर भगवान विन्मुख आहेत म्हणून. प्रल्हाद जनक विभूषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, अनेक उपाय दुःख मूळ. आणखीन काय उपाय नाहीये, सर्व काही उपाय इथं फ्लॉप आहेत, सगळे उपाय फ्लॉप, त्याच्या पुढं कुठला उपाय नाही. केवळ एक उपाय आहे, ते म्हणजे भगवंतांचं भजन. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून रघुनाथदासांनी खूप सुंदर उपदेश केलाय, रघुनाथदासांना चैतन्य महाप्रभूंनी काय उपदेश केलाय? बातुल ना होय रहे ग्रहे घरे ना होय बातुल, घरी राहा आणि असं बाल बालिशी बुद्धी सोडून दे. हा उपदेश सर्वांनाच आहे, तो गृहत्यागी असो किंवा गृहस्थ. खूप सुंदर उपदेश केलाय महाप्रभूंनी. महाप्रभू सांगतात की मर्कट वैराग्य ना कर, लोक देखाय्या यथायोग विषय, भुज अनासक्त हय्या. मर्कट वैराग्य नको करू, संसारात राहा, विषयांचा भोग कर, पण कसा कर भोग? अनासक्त भावनेने. गुलाबजाम खाणं चुकीचं नाहीये, रबडी खाणं चुकीचं नाहीये, पण त्याच्यामध्ये आसक्ती हे बंधनाचं कारण. संसार बंधनाचं कारण नाहीये, संसारामध्ये आसक्ती जी आहे ते बंधनाचं कारण. अंतरे निष्ठा कर बाह्य लोक व्यवहार, अचिरे श्री कृष्ण तो माय करीबे उद्धार. बाह्य लोक व्यवहार कर, नॉर्मल, दाखव नको मी किती भजनानंदी, नॉर्मल असं दाखव की मी वेड आहे, मला काय येतंय, येडागाबाळा माणूस मी. बाह्य लोक व्यवहार, अंतरे निष्ठा कर, आतमध्ये दृढ निष्ठा ठेव. अचिरत कृष्ण तो माय करीबे उद्धार, ती वेळ जास्त नाही लागणार. मग भगवंत अचिरात लगेच तुझा उद्धार करतील, तात्काळ तुला घेऊन जातील. बाह्य नॉर्मल व्यवहार ठेव, आतमध्ये दृढ गाढी श्रद्धा ठेव. कोणाला कळू पण नको देऊ मी किती भजन करतोय. ग्राम्य कथा ना शुनी बे, ग्राम्य वार्ता ना कही बे, भालना खाई बे यार, भालना परी बे, भालना खाई बे यार. भाल भाल खाया तो भजन नहीं होएबा यार. जेवड़ा स्पाइसी गरिष्ठ भोजन असल तेवढं भोजनामध्ये बाधा आहे, हे गॅरंटी आहे. प्रत्येकाला आपापल्याला चेक करायचं की हे जर खाल्लं तर मला माझ्या साधनेला त्रास होतोय. साधना केंद्रबिंदू एका साधकाच्या जीवनामध्ये, साधना म्हणजे त्याचं प्राण. साधना जर नसेल तर तो साधक कसला, तो तर बाधक असं माझं मन मला सांगतं. तर म्हणून साधना म्हणजे एका साधकाचा प्राण आहे. तो कसं काय जिवंत राहू शकतो, मासा राहू शकतो जिवंत पाण्याविना, मग साधक कसं काय साधनेविना जिवंत राहू शकत. प्राण आहे त्याचा साधना म्हणजे. मृत्यूच्या वेळी जर काही आपल्याला भीती वाटत असेल, काय जाब देणार त्या यमदूताला, म्हणजे जीवनात गडबड घोटाळा केलाय म्हणून मृत्यूच्या वेळी भय वाटते. निर्भय होतो तो साधक, तो भक्त, जेव्हा जीवन त्याने घासलेलं आहे, प्रयत्न केलाय, अतोनात कष्ट केले साधनेमध्ये, क्षणोक्षणी ध्यास घेतोय तो भगवत भजनामध्ये, त्याला कसलं भय मृत्यूचा. तो स्वागत करतोय, अरे ये मला जायचंच आहे, मला कुठं रमायचं या संसारामध्ये. पण भय केव्हा होतं, गडबड केली जीवनभर, कुठं भजन केलं, भय होणार मृत्यूच्या क्षणी. निर्भय तो साधक, छाती ठोकून तो मृत्यूच्या डोक्यावर नाही म्हणू शकत पाय, पण निर्भयपणे तो हा देह सोडत, त्याला कुठली भीती राहणार नाही. कृष्ण नामे रुचि जाबे हई बे उदय, एक नामे पूर्व पाप हई बे कक्षय. कृष्ण नामात जेव्हा रुचि निर्माण होईल तेव्हा एक नाम तुमचं सर्व पाप दग्ध करून टाकेल, सर्व पाप नष्ट करेल. पूर्व पाप जन्म तबू थाके किचु दिन, नामेर प्रभावे क्रमे इहय पडे क्षीण. थोडंफार काही शिल्लक राहिलं असल पाप, ते देखील नामाच्या प्रभावाने नष्ट होतं. म्हणून सगळ्या भजनाचा किंग काय आहे, नामभजन आहे. नवधा भक्तीचे अंग आहेत, भक्ती म्हणजे नवधा, आणि त्या नवधामध्ये द किंग ऑफ भजन इज नाम भजन. ह्या नामाला पकडा, तुम्ही कृष्णाला पकडल्यासारखे. कृष्ण कुठं जाऊ शकत नाही, जिथं नाम आहे तिथं नामी आहे, नामी नाही जाऊ शकत नामाशिवाय. त्या नामीपेक्षा नाम कृपळ आहे हो, म्हणून या जगात अवतरले, कारण त्यांना माहिती आहे संसारामध्ये बद्धजीव कसे आहेत. साक्षात कृष्ण प्रकट झाले तरी म्हणतले कृष्ण नाही, विश्वास एवढा नाहीये, पण नामांचं अनुसंधान करणारा साधक त्याची श्रद्धा एवढी प्रगाढ होते, त्याचं चित्त एकदम एवढं शुद्ध होतं की या नामामध्ये एवढी शक्ती आहे की ते चित्त अतिशीघ्र शुद्ध करतं. बाकी कुठल्या आहेत नवधामध्ये, पण जेवढं अतिशीघ्र चित्तशुद्धी नामाने होते ती बाकी इतर कुठल्या गोष्टीने होत नाही. त्यामुळं याला शास्त्रप्रमाणे वाल्या रत्नाकर वाळी, परत मृगारी किती पापी, हे सर्व बघा काय केलं त्याने, केवळ नामाचा आश्रय घेतला. मीराबाई विषाचा प्याला पिला, स्वतः कृष्ण रक्षक झाले. भरपूर उदाहरणं आहेत अशी, ज्यांनी एक तरी मला असं निवडून दाखवा की ज्यांनी नामाचा आश्रय घेतलाय आणि त्याचा नाश झालाय, आहे का कोणी? नाहीये आणि होणारही नाही. का? कारण हे प्रभूचं नाम आहे. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्रीगंतरा श्रीमद भागवत महापुराण की शिल्परूपात. क्षमा करा काही जास्त बोललो असेल त्या स्वामी. हरे कृष्ण. हरे कृष्ण.